एल डी ब्याज पूरा देश लग रहा है, पर याद रहे हमें बीमारी से लड़ना है, बीमार से नहीं।
हेलो कुलकर्णी रत्ना।
हो
साहेब नमस्कार, अमित गुजराती बोलतोय, आर्यवर्त गुजरातमधून।
हो नमस्कार नमस्कार, बोला सर बोला।
हो म्हटलं काय सर, झालं मग डिस्कशन फ्लॅट संदर्भात?
नाही अजून, रविवार सोमवार नंतर करतो मी तुम्हाला। मी तुम्हाला जरा घरी चर्चा चालू अजून आमची संदर्भात एकदम बोलायचं तुमच्याशी, परंतु थोडं अजून बाकी करतो मी चर्चा, कारण काय म्हणता किती लोन बघेल काय आधी मला बघावं लागणार आहे ना।
ओके, त्याची तुम्ही काळजी करू नका, ते आता एक्सिस बँक आपल्याला फंडिंग करत आहे, तर त्यामुळे आपण त्यांच्याशी आपण इलिजिबिलिटी काढून घेऊ, काही इश्यू नाही आहे।
प्रायव्हेट बँकेत आपले काही नेटवर्क नाही का?
नाही ना सर, आपल्या प्रोजेक्टला आता सध्या अप्रूव्ह नाही आहे,